चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कर्मयोगी साखर कारखान्याकडून संपूर्ण FRP अदा। कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी कारखान्यानं 2018-19 या हंगामात 10,48,216 टन ऊसाचं गाळप केलं होतं। या गाळप ऊसासाठी कर्मयोगीनं FRP-पोटी 235,85,00,000 इतकी रक्कम सभासदांना अदा केली असल्याची माहिती कर्मयोगीचे अध्यक्ष आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। कर्मयोगीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यावेळी उपस्थित होत्या। ऊस बिलाबरोबरच कारखान्याच्या ऊसतोडणी वाहतूकदारांच्याही रकमा लवकरच संबंधितांना वर्ग करणार असल्याची ग्वाही यावेळी पद्माताई भोसले यांनी दिली। हर्षवर्धन पाटील म्हणाले, कर्मयोगीनं गाळप झालेल्या ऊसाची उर्वरित FRP-ची संपूर्ण रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली आहे। कारखान्याला केंद्र शासनाच्या नियमानुसार मागील हंगामात उत्पादित केलेल्या साखरेपैकी कारखाना आणि थर्ड पार्टी कोट्यानुसार 4,70,880 क्विंटल साखर परदेशात निर्यात करावी लागली। यामुळे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड नवी दिल्ली यांचं देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कर्मयोगीला मिळालं। पारितोषिक वितरण समारंभ नवी दिल्ली इथं 28 ऑगस्ट रोजी होणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यानं ऊस उत्पादन घटलं आहे। 2019-20 या येणाऱ्या गाळप हंगामासाठी ऊसाच्या प्रमाणात घट झाली आहे। तसंच जनावरांच्या छावणीसाठी ऊसाचा पुरवठा झाल्यानं त्याचाही परिणाम ऊसाच्या उपलब्धतेवर होणार आहे। तरी देखील यंदाच्या हंगामात ठरलेल्या वेळेतच गाळप हंगाम सुरू करून सभासदांच्या ऊसाचं गाळप करण्याचं कारखान्याचं ध्येय आहे। आपला सगळा ऊस कारखान्यासाठी द्यावा असं आवाहन यावेळी ऊस उत्पादकांना करण्यात आलं। यावेळी भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हणुंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, अतुल व्यवहारे, वसंत मोहळकर, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, रमेश जाधव, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, राजेंद्र चोरमले, जयश्री नलवडे, बाजीराव सुतार आणि सर्व खाते आणि विभाग प्रमुख उपस्थित होते।